आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। वन रँक वन पेन्शन योजनेला 10 वर्ष पूर्ण। ही योजना म्हणजे देशाच्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं पाऊल असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। सरकार लवकरच दहशतवाद विरोधी राष्ट्रीय धोरण जाहीर करणार असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती। भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिरदेश कुमार यांच्याकडून राज्यात विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा। निवडणुकीत पारदर्शकता जपण्याचे दिले निर्देश। विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा प्रसिद्ध। महाविकास आघाडीचा जाहीरनामा लवकरच जाहीर होईल अशी उद्धव ठाकरे यांची माहिती। आणि बिहार कोकिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्यातनाम गायिका शारदा सिन्हा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। वन रँक वन पेन्शन योजना। एकाच श्रेणीत सेवानिवृत्त झालेल्या सर्व सैनिकांना समान निवृत्ती वेतन देणारी आहे असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलंय। सेवानिवृत्तीची तारीख गृहित न धरता हे निवृत्ती वेतन लागू केलं जात असल्यानं त्याचा फायदा भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेल्या सैनिकांना मिळत असतो। वन रँक वन पेन्शन योजनेला 10 वर्ष पूर्ण झाली असून यासाठी चालू आर्थिक वर्षात 4,468 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवलाय। यावर्षी 30 सप्टेंबरला त्यातले 895 कोटी रुपये सेवानिवृत्त सैनिकांच्या खात्यात जमा करण्यात आलेत। वन रँक वन पेन्शन योजनेचा लाभ देशभरातल्या 25 लाख सेवानिवृत्त सैनिकांना झालाय। दर 5 वर्षांनी या योजनेचा आढावा घेण्यात येतो। नुकताच जुलै महिन्यात या योजनेचा आढावा घेण्यात आला होता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की वन रँक वन पेन्शन योजना लागू करून आता 10 वर्ष झाली असून देशातल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं हे पाऊल आहे। ही त्या सैनिकांना वाहिलेली श्रद्धांजलीही आहे ज्यांनी देशाचं रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती दिली। सरकार लवकरच दहशतवाद विरोधी राष्ट्रीय धोरण जाहीर करणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय। गृहमंत्री शहा यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं दहशतवाद विरोधी परिषदेचं उद्घाटन झालं। 3 नव्या फौजदारी कायद्यांमुळे नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण होत असल्याचं ते यावेळी म्हणाले। कर्तव्य निभावत असताना शहीद झालेल्या 36,000 जास्त पोलिसांना शहा यांनी श्रद्धांजली अर्पण केली। राष्ट्रीय तपास संस्थेनं या 2 दिवसीय परिषदेचं आयोजन केलंय। केंद्रीय तपास संस्थांचे अधिकारी न्याय वैद्यक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातले तज्ज्ञ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची परिषदेला उपस्थिती आहे। श्रम सुविधा आणि समाधान पोर्टल अधिक कार्यक्षम आणि प्रभावी करण्यासाठी त्यात तांत्रिक सुधारणा करण्यात आल्याची माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलंय। ते काल पोर्टल आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलत होते। तांत्रिक सुधारणेमुळे या पोर्टलचा वापर अधिक सुलभ होणार असून त्याचा लाभ देशभरातल्या आस्थापनांना होणार असल्याचं ते यावेळी म्हणाले। मतदारांपर्यंत मतदानाच्या चिठ्ठ्या वेळेवर द्याव्यात, मतदार यादीसंबंधीच्या तक्रारींचा तातडीनं निपटारा करावा अशा सूचना भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिरदेश कुमार यांनी दिली आहेत। ते आज संभाजीनगर इथं स्मार्ट सिटी कार्यालयात छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि अमरावती विभागातल्या सर्व विधानसभा मतदारसंघांमधल्या निवडणूक तयारीच्या आढावा बैठकीत बोलत होते। यावेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते। निवडणूक काळात पारदर्शकता जपण्याच्या तसंच प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्ष उमेदवार त्यांच्या प्रतिनिधींना माहिती द्यावी, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न करावेत, मतदारांना मतदान करणं सोयीचं आणि सुलभ व्हावं यासाठी उपाययोजना राबवाव्यात, मतदानाचं प्रमाण नेमकं कळावं, त्यातल्या आकडेवारीत अधिक अचूकता यावी यासाठी या निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीसाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नेमणूक आदी सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या। महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज मुंबईत आपला वचननामा प्रसिद्ध केला। पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी या वचननाम्याचं प्रकाशन झालं। रोजगार आणि धारावी पुनर्वसने मुद्दे या वचननाम्यात नमूद आहेत। हा आपल्या पक्षाचा वचननामा असून महाविकास आघाडीचा सविस्तर जाहीरनामा येत्या काही दिवसात जाहीर होईल असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले। महायुतीचं सरकार हे सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी असलेलं सर्वसामान्यांचं सरकार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत सांगितलं. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघांच्या शिवसेनेच्या उमेदवार मनीषा वायकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. महायुतीचं सरकार रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचं काम करेल असंही ते यावेळी म्हणाले. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा खासदार रवींद्र वायकर, शिवसेना महायुतीच्या उमेदवार मनीषा वायकर, माजी खासदार गजानन कीर्तिकर, शिवसेना प्रवक्ता शीतल म्हात्रे यावेळी उपस्थित होते. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूब वाहिनीवरून प्रसारित केला जातोय. या कार्यक्रमात आज अकोला आणि वाशिम जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी राबवण्यात येणाऱ्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय संचार ब्युरो आणि भारत निवडणूक आयोगाच्या वतीनं एक फिरतं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. प्रदर्शन लावलेल्या या गाड्या 15 निवडक जिल्ह्यांमध्ये मतदान विषयक जनजागृतीचा संदेश घेऊन जाणार आहेत. मुंबईत या सोहळ्यात भारत निवडणूक आयोग तसंच राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी, चित्रपट, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांच्या उपस्थितीत मतदार जागृती उपक्रमांचा प्रारंभ होणार आहे. याच कार्यक्रमात या फिरत्या प्रदर्शन वाहनांना हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. बिहार कोकिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्यातनाम गायिका शारदा सिन्हा यांच्या पार्थिवावर आज पाटणा इथं सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री रामकृपा यादव आणि अश्विनी कुमार चौबे यावेळी उपस्थित होते. सांस्कृतिक क्षेत्रातल्या अतुलनीय योगदानासाठी ओळखल्या जाणाऱ्या गायिका शारदा सिन्हा यांचं मंगळवारी नवी दिल्ली इथं निधन झालं. सॅटकॉम अर्थात सॅटेलाईटद्वारे होणारा दूरसंवाद हा सध्या वापरात असलेल्या मोबाईल नेटवर्कशी स्पर्धा करणार नाही, मात्र तो त्याला पूरक असेल असं दळणवळण राज्यमंत्री चंद्रशेखर पेमासानी यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्ली इथं तिसऱ्या भारतीय अंतराळ परिषदेला संबोधित करत होते. सॅटकॉमला व्यापक कनेक्टिव्हिटी मिळावी यासाठी ते 5G आणि 6G यासारख्या स्थलीय नेटवर्कला पूरक असल्याचं समजायला हवं असं ते म्हणाले. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे उद्यापासून 164 विशेष गाड्या चालवणार आहे. यादृष्टीनं रेल्वेनं सुमारे 476 गाड्यांचं नियोजन केलंय. दरम्यान मागच्या 36 दिवसांमध्ये 4521 रेल्वेगाड्या चालवल्या. 65 लाख प्रवाशांनी याचा लाभ घेतल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन केलंय. देशाच्या एकसंध प्रगतीसाठी सत्तेचं शांततापूर्वक हस्तांतरण केलं जाईल असं ते म्हणाले. जो बायडन आज देशाला उद्देशून आपला संदेश देणार असल्याचं व्हाईट हाऊसनं म्हटलं आहे. स्पेनच्या पूर्वेकडच्या प्रांतात आलेल्या विनाशकारी पुरामध्ये 89 नागरिक अद्याप बेपत्ता आहेत, तर मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 217 पोचली. पूरग्रस्त भागात बचाव कार्य सुरू आहे. फिनलंडमध्ये हेलसिंकी इथं सुरू असलेल्या एचपीपी खुल्या टेनिसमध्ये भारताच्या दिविज शरण आणि त्याचा इस्रायली साथीदार डॅनियल यांनी पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. काल झालेल्या सामन्यात त्यांनी झेशियाचा मॅटेज आणि डेन्मार्कचा जोहान्स या जोडीचा सरळ सेटमध्ये पराभव केला. आज राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिवस आहे. कर्करोग प्रतिबंध, लवकर निदान आणि उपचारांबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं 7 नोव्हेंबर 2014 हा दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी नागरिकांना सरकारी रुग्णालयांमध्ये कर्करोगाचं मोफत स्क्रीनिंग करून घेण्यासाठी तसंच केंद्र सरकारच्या आरोग्यविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. राजधानी दिल्लीमधल्या हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून आज सकाळी इथल्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 366 इतका नोंदवला गेला. पुढले 2 ते 3 दिवस राजधानी दिल्ली परिसरात सकाळी आणि रात्री हवेत धुरकं आणि हलक्या स्वरूपाच्या धुक्याचा थर राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वन रँक वन पेन्शन योजनेला 10 वर्ष पूर्ण. ही योजना म्हणजे देशाच्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं पाऊल असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. सरकार लवकरच दहशतवादविरोधी राष्ट्रीय धोरण जाहीर करणार असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती. भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिरदेश कुमार यांच्याकडून राज्यात विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा, निवडणुकीत पारदर्शकता जपण्याचे दिले निर्देश, विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा प्रसिद्ध, महाविकास आघाडीचा जाहीरनामा लवकरच जाहीर होईल अशी उद्धव ठाकरे यांची माहिती, आणि बिहार कोकिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्यातनाम गायिका शारदा सिन्हा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.